दानियल अध्याय एक. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखदनेस्सर यांनी यरुश्लेमवर चढाई करून त्यांची रसद बंद करण्यासाठी यरुश्लेमला वेढा दिला. परमेश्वराने नबुखदनेस्सर राजास यहुदाचा राजा यहोयाकीमवर विजय दिला आणि त्यास परमेश्वराच्या घरातील काही वस्तू दिल्या. त्याने त्या सिनार येथे त्याच्या देवाच्या घरासाठी आणल्या आणि त्या पवित्र वस्तू त्याने त्याच्या देवाच्या भंडारात ठेवल्या. राजा आपला प्रमुख अधिकारी अश्पनज यास म्हणाला की इस्रायलाचे काही लोक जे राजकुळातले आणि उच्च कुलीन आहेत त्यास माझ्याकडे घेऊन ये. ज्यांच्या अंगी काही कलंक नाही असे निष्पाप स्वरूप कौशल्यपूर्णतेने चतुर ज्ञानाने परिपूर्ण आणि शक्तिवान आणि राजाच्या महलामध्ये सेवा करण्यास पात्र तेथे त्यांना खासदारांचे शिक्षण व भाषा शिकवायला त्याने त्यास सांगितले. राजाच्या मिष्टान्नातून व तो पित असे त्या द्राक्षरसातून तो त्याचा रोज वाटा नेमून दिला. असे त्या तरुणांना 3 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्यांनी राजाची सेवा करावी. त्या लोकांमध्ये दानियल हनन्या मिशायल व अझरिया हे यहुदा वंशाचे होते. प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना दानियलास बेल्टशेसर हनन्यास शद्रक मिशायलास मेशक अझरियास अबेदनगो नावे दिली. पण दानियलाने आपल्या मनात ठरवले की तो स्वतःला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसाने विटाळविणार नाही. म्हणून त्याने षंडाच्या अधिकाऱ्याला विनंती केली की मी आपणाला विटाळू नये. आता देवाने दानियलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले. प्रमुख अधिकारी दानियलास म्हणाला, मला माझा स्वामी राजाचे भय आहे. त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे यांची आज्ञा केली आहे. तुमच्या वयाच्या इतर तरुणापेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे. तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकेल. मग प्रमुख अधिकाऱ्याने दानियल हनन्या मिशायल व अझरिया यावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानियल बोलला. तो म्हणाला, आपल्या दासाची 10 दिवस कसोटी पहा. आम्हास फक्त शाक भोजन व पिण्यास पाणी दे. नंतर आमचे बाह्यरूप व त्या तरुणाचे बाह्यरूप व जे राजाचे मिष्टान्न खात आहेत त्या तरुणाचे बाह्यरूप त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर. मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला. 10 दिवसांनी त्यांनी त्यांची पाहणी केली. 10 दिवसाच्या शेवटी त्यांचे बाहेरूप जे राजाचे मिष्टान्न खात अधिक निरोगी आणि दष्टपुष्ट दिसू लागले. मग कारभाराने त्यांचे मिष्टान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाक भोजन दिले. मग या 4 तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले आणि दानियलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत. राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखदनेस्सर राजासमोर घेऊन आला. राजा त्यांच्याशी बोलला. त्या सर्व समुदायामध्ये दानियल हनन्या मिशायल व अझरिया यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेत राहू लागले. ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते सर्व जादूगार भूतविद्या करणारे यांच्यापेक्षा ते 10 पट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले. कोरेश राजाच्या कारागिर्दीत पहिल्या वर्षापर्यंत दानियल तेथे राहिला.